ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास. UPIच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला 10 लाखांपर्यंतचे व्यवहार करता येणार. म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क 5% वरून 3% करण्याचा सेबीचा निर्णय. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तर एकेरीत लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, हमीद अन्सारी, एम व्यंकय्या नायडू हे माजी उपराष्ट्रपती, तसंच अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, JP नड्डा, पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला. ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज भारताच्या ज्ञान परंपरेचा हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून पुनर्शोध या संकल्पनेवर आधारित 3 दिवसीय परिषदेचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते. ही परिषद काल सुरू झाली. जगात फक्त भारतात 1 कोटी हस्तलिखिते आहेत. कित्येक कोटी हस्तलिखिते नाहीशीही झाली आहेत, परंतु उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांवरून भारताची समृद्ध ज्ञान परंपरा लक्षात येते असं मोदी म्हणाले. ही परंपरा अजूनही जिवंत आहे आणि तिच्यातल्या मूल्य आणि संकल्पनांना आकार द्यायला हवा असं ते म्हणाले. भारताचा हस्तलिखित वारसा आणि जागतिक ज्ञानकोशात त्याला मोलाचं स्थान देण्याच्या हेतूनं अनेक अभ्यासक, तंत्रज्ञ आणि इतरही या परिषदेत सहभागी झाले आहेत. NPCIनं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या UPI व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या 15 तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यासारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या. अशा क्षेत्रांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. मात्र व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा 1 लाख रुपये प्रतिदिवस अशी पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं 3 सप्टेंबरला अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. शालेय वापराच्या वस्तूवरच्या कराबाबत जाणून घेऊया.
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या करदरात केलेल्या बदलांमुळं शालेय वापराच्या वस्तूंवर आता कर द्यावा लागणार नाही. त्यामुळं वह्या, आलेख कागद, शार्पनर, पेन्सिल अशा अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. या महिन्याच्या 22 तारखेपासून नवीन वस्तू आणि सेवा कराचे नवे दर लागू होणार आहेत. सरकारनं शालेय वापराच्या वस्तूवरचा कर रद्द केल्यानं पालकांसह विद्यार्थी वर्गही खुशीत आहे. संचित कांबळे हा विद्यार्थी याबाबत म्हणाला.
वह्या, पेन्सिल, ड्रॉइंग शीट्स, कलर्स, शार्पनर, खोड रबर अशा गोष्टी सतत आम्हाला घरी मागाव्या लागतात. मग आईचा ओरडा खावा लागतो. आता हा खर्च कमी होईल, मग आम्हालाही फार ओरडा बसणार नाही, म्हणून मला वाटतं हे चांगलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या सकाळी ते मिझोराममधल्या पहिल्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन करतील. बैरबी ते साईरंग दरम्यानचा हा 51 किलोमीटरचा रेल्वेमार्ग मिझोरामची राजधानी ऐझवालला जोडणार आहे. साईरंग ते दिल्ली राजधानी एक्सप्रेससह साईरंग, कोलकाता आणि साईरंग गुवाहाटी रेल्वेगाड्यांनाही ते हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी ते मणिपूरमध्ये 8.5 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण करतील. चुरा, चंद्रपूर आणि इम्फाळमध्ये जनसभेलाही ते संबोधित करणार आहेत. संध्याकाळी प्रधानमंत्री गुवाहाटीमध्ये भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क 5% वरून 3% करण्याचा निर्णय सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं घेतला आहे. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना हे शुल्क द्यावं लागतं. देशातल्या आघाडीच्या 30 शहरांच्या शिवाय इतर ठिकाणी राहणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांकडून तसंच महिला गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक मिळवणाऱ्या वितरकांना अधिक कमिशन द्यायलाही सेबीनं मान्यता दिली आहे. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी आज मलेशियाच्या जुनैदी अरिफ आणि रॉय किंग याप या जोडीवर 21-14, 20-22, 21-16 अशी मात केली. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना चिनी तैपेईच्या बी लिन आणि सी के तेन या जोडीशी होणार आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेननंही उपांत्य फेरी गाठली. आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं भारताच्याच आयुष शेट्टीला 21-16, 17-21, 21-23 असं पराभूत केलं. फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला असून तिचा सामना थेट 8व्या फेरीत भारताचाच ग्रँडमास्टर डी गुकेश बरोबर होणार आहे. विश्वविजेता डी गुकेशने तुर्कीचा एडीज गुरेल याच्याबरोबरचा सामना गमावला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्याला आता उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील. भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मक सुदुलूवर विजय मिळवत 5.5 गुणांची कमाई केली आहे. अल्बानियामध्ये जगातला पहिला AI मंत्री नियुक्त झाला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशोदेशीची सरकारं वेगवेगळे प्रयत्न करीत असतात. त्या मुद्द्यावर सरकारं पडतात किंवा सत्तेवर येतातही. अल्बानिया देशातल्या सरकारने यावर तंत्रज्ञानाचा आधार घेतलाय. तिथले प्रधानमंत्री एडी रामा यांनी मंत्रिमंडळात चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार झालेल्या एका मंत्र्याचा समावेश केलाय. सार्वजनिक कामांच्या निविदांबाबत निर्णय घेण्याचं काम त्याच्यावर सोपवलं असून ते पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त असेल असा दावा त्यांनी केलाय. अल्बानियन भाषेत सूर्याला दिएला म्हणतात. तेच नाव या मंत्र्याला दिलंय आणि अल्बानियन पारंपरिक पोशाखातल्या स्त्रीचं रूप त्याला देण्यात आलंय.
महाराष्ट्रातल्या 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर झाली. त्यानुसार परभणी आणि वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहील तर चंद्रपूर बीड इथं अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी आरक्षित राहील. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पालघर आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आरक्षित झालं असून अकोला वाशिम आणि अहिल्यानगर इथं अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी अध्यक्षपद राखीव असेल. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोलापूर हिंगोली आणि भंडारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव असेल. नांदेड जालना सातारा धुळे आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेत नागरिकांच्या मागास प्रवर्गातल्या महिला उमेदवारांसाठी अध्यक्षपद राखीव आहे. ठाणे सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर अमरावती गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास. UPI माध्यमातून सोमवारपासून दिवसाला 10 लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार. म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क 5% वरून 3% करण्याचा सेबीचा निर्णय. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तर एकेरीत लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.